भाग 8। खूप वर्षानंतर नोवाचे मुलं वेगळे वेगळे जाती बनल्या। इब्राहिम त्यामधला एक मुलगा होता। तो असा मूल्क मनुष्य होता की जो देवावर प्रेम करून करीत होता आणि देवाचा आज्ञेचे पालन करीत होता। देवाने इब्राहिम सोबत वचन दिले की त्याचे मुलं एक मोठी जात बनणार। इब्राहिम एक सारा कोणतीही मुलं नव्हते, पण तरी त्यांनी परमेश्वराच्या तुझ्या संतानापासून मोठमोठे राष्ट्र होणार वचनावर विश्वास ठेवला। इब्राहिमला दुसऱ्या बायकोचे मूल होतं, त्यातून एक इस्माईल होता। तो अरब जामीन मधला पिता होता। जेव्हा इब्राहिम आणि सारा वृद्ध झाले होते तेव्हा देवाने जे वचन दिले होते त्यांना मूल झाला होता। त्यांनी त्याचा इसहाक म्हटले। परमेश्वराने इसहाक आणि त्याचे मुलाद्वारे सगळ्या लोकांना आशीष देण्याचे वचन दिले।